एक होतं जंगल. दोन ससे त्या जंगलात फिरत फिरत आले. त्यांना ते जंगल खूप आवडलं. दोघांनी त्याच जंगलात राहायचं ठरवलं. पण दोघे होते खूपच भित्रे. तेव्हा दोघांनी ठरवलं की थोडे दिवस एकानं पालापाचोळ्यात झोपायचं आणि दुसऱ्यानी पाळत ठेवायची. पहिल्या दिवशी एक ससा झोपला आणि दुसरा रात्रभर पहारा देत बसला. रात्रभर कोणी चालत नाही. सकाळी उठल्यावर दोघेही खूप खुश झाले. दोघेही दिवसभर जंगलात खूप भटकले. कोवळं कोवळं गवत त्यांनी खाल्लं, नदीचं पाणी प्यायले, दुपारी झाडाच्या सावलीत थोडी झोपही घेतली. संध्याकाळ झाली तशी पुन्हा त्यांनी आपल्या पालापाचोळ्यात येऊन झोपायची तयारी केली. आज दुसरा ससा झोपला आणि पहिला जागरण करत पहारा देत बसला. तरी रात्री कोणीच आलं नाही. सकाळी पुन्हा दोघांची स्वारी भटकायला निघाली. इथे तिथे बागडून दमून भागून दोघेही पुन्हा आपल्या नेहमीच्या जागेवर आले. ह्या रात्री पुन्हा पहिला ससा झोपला. दुसऱ्या सशाची आज जागण्याची पाळी होती. पहिला ससा दाराडूर झोपला आणि घोरू लागला. भरपूर खाऊन पोट भरलं होतं. नदीचं थंडगार पाणी पिऊन पोट शांतही झालं होतं. त्यामुळे दुसऱ्या सशालाही पेंग येऊ लागली. तशातच पहिल्या दोन रात्री कुणी चालं नव्हतं तेव्हा कसलीच भीती नव्हती. त्यामुळे त्याला वाटलं, काढूया एक डुलकी, काय होणार आहे असं म्हणून तो ससा बसल्या जागीच पसरला आणि चक्क झोपला. की इतक्यात काय झालं, पहिल्या सशाच्या अंगावर पडलं एक झाडाचं पान. ससाच तो घाबरला एकदम. घाबरून एकदम जागा झाला आणि कान टवकारून इकडे तिकडे बघू लागला. बघता बघता त्याला दिसलं की त्याचा मित्र मस्तपैकी झोपलाय आणि घोरतो सुद्धा आहे. तो मनात म्हणाला, याला थोडी अद्दल खडवायलाच हवी. याच्यावर विश्वास ठेवून आपण झोपून राहिलो असतो आणि कोणी आपल्याला मारायला आलं असतं तर काय झालं असतं. असा दुसऱ्याच्या विश्वासाला धक्का पोचवतो काय. मग पहिला ससा हळूच उठला आणि पलीकडे जाऊन एका झाडाखाली पालापाचोळ्यात लपून बसला. पहाट झाली. हळूहळू प्रकाशाची किरणं झाडांच्या पानातून यायला लागली. तशी त्या दुसऱ्या झोपलेल्या सशाला जाग आली. जाग आल्याबरोबर त्याच्या एकदम लक्षात आलं की अरे, आपली तर आज जागरणाची पाळी होती आणि आपण झोपलो कसे. तो पटकन उठला, कान टवकारले आणि आपला मित्र जिथे झोपलेला होता त्या झाडाखाली गेला. बघतो तर काय, आपला मित्र त्या पालापाचोळ्यात नाहीच. एकदम घाबरला. सगळा पालापाचोळा त्याने उलटा सुलटा करून पाहिला. कान उंचावून इकडे तिकडे अंदाज घेतला. तुरुतुरू धावत सर्व बाजूला बघितलं पण त्याचा मित्र कुठेच दिसला नाही. त्याला आधीच ससा भित्रा, त्यात मित्र हरवला म्हटल्यावर तो खूपच घाबरला. त्याच्या मनात नाही नाही ते विचार यायला लागले. तो खूपच रडवेला झाला आणि मग मुळू मुळू रडत झाडाखाली पाचोळ्यात जाऊन हिरमसून बसला. तो इतका रडत होता की शेवटी त्याच्या मित्राला त्याची दया आली. मित्र बाहेर आला आणि त्याच्या मागे उभं राहून त्याने एकदम वाह असं केलं. पहिल्यांदा तो घाबरला पण जेव्हा त्याने मित्राचा आवाज ओळखला तेव्हा तो आनंदाने उड्या मारत मित्राकडे गेला आणि म्हणाला, अरे तू कुठे गेला होतास, मी किती शोधलं तुला. पहिला ससा म्हणाला, मी तुझी परीक्षा बघत होतो. तू काल झोपलेला पाहून मला आश्चर्य वाटलं. अरे असा झोपलास आणि कोणी आपल्यावर हल्ला केला असता तर. आपल्याला अजून हे जंगल नवीन आहे. थोडे दिवस तरी आपण पहारा दिला पाहिजे. कोणाच्याही विश्वासाला असा धक्का देऊ नये. तसा दुसरा ससा वरमला आणि त्यांनी त्याची माफी मागितली. मग काय, पुन्हा दोघे गळ्यात गळे घालून फिरायला बाहेर पडले.